आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरू असलेली लष्करी कारवाई थांबवण्यावर दोन्ही देशांची सहमती, मात्र पाकिस्तानकडून सहमतीचं उल्लंघन. भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दहशतवादी कृत्याला देशाविरुद्ध युद्धाची कृती मानून प्रत्युत्तर देण्याचा भारताचा निर्णय. खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची यशाची झडती कमान कायम. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 27 मे रोजी केरळमध्ये होण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. भारत आणि पाकिस्ताननं परस्परांविरोधातली लष्करी कारवाई थांबवून शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या सैनिकी कार्यवाही महासंचालकांनी काल भारताच्या सैनिकी कारवाई महासंचालकांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यामुळे काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून जमीन, हवाई आणि समुद्री मार्गांनी सुरू असलेले हल्ले आणि सैनिकी कारवाया थांबवण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी यांनी काल निवेदनाद्वारे दिली. दरम्यान भारतानं सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध नेहमीच कणखर भूमिका घेतली असून यापुढेही ती तशीच राहील अशी ग्वाही परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमावरील संदेशात दिली. मात्र पाकिस्ताननं काल झालेल्या शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असल्याची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी काल नवी दिल्लीत दिली. ते म्हणाले की भारतानं याची गंभीर दखल घेतली असून सशस्त्र दलं त्यावर पुरेसा आणि योग्य प्रतिसाद देत आहेत. सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून सातत्यानं गोळीबार केला जात आहे. आंतरराष्ट्रीय सीमा तसंच नियंत्रण रेषेवर उल्लंघनाची पुनरावृत्ती झाल्यास त्यांना कठोरपणे सामोरं जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असं ते म्हणाले.
पिछले कुछ घंटों से इस समझौते का पाकिस्तान की ओर से घोर उल्लंघन हो रहा है. भारतीय सेना जवाबी कार्रवाई कर रही है और इस सीमा अतिक्रमण से निपट रही है. ये अतिक्रमण अत्यंत ही निंदनीय है और पाकिस्तान इनके लिए जिम्मेदार है. हमारा मानना है कि पाकिस्तान इस स्थिति को ठीक से समझे और इस अतिक्रमण को रोकने के लिए तुरंत उचित कार्रवाई करे.
पाकिस्तानच्या या आधीच्या कारवायांवर भारतानं केलेल्या कारवाईची माहिती काल पत्रकार परिषदेत देण्यात आली. कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंग यावेळी उपस्थित होत्या. सशस्त्र दलांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवलं असून आंतरराष्ट्रीय सीमेसह नियंत्रण रेषेवर उल्लंघनांच्या घटनांना तोंड देण्यासाठी त्यांना सूचना देण्यात आल्या असल्याचं ते म्हणाले. दरम्यान सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून सातत्यानं गोळीबार केला जात आहे. या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा यांच्यासह 2 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी यावेळी दिली. पाकिस्तान सातत्यानं चुकीच्या बातम्या पसरवत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पाकिस्ताननं ही परिस्थिती लक्षात घेऊन घुसखोरी थांबवण्यासाठी तात्काळ योग्य ती कारवाई केली पाहिजे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं इस्लामाबादच्या आक्रमक आणि संरक्षणात्मक क्षमता नष्ट केल्या आहेत. त्यामुळे कारवाईनंतर पाकिस्तानचं खूप मोठं नुकसान झालं असल्याची माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली. दहशतवाद्यांची शिबिरं आणि भारतविरोधी कारवायांसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या सुविधांना लक्ष्य करणं हे भारताच्या कारवाईचं उद्दिष्ट असल्याचं त्या म्हणाल्या. भारतीय सशस्त्र दलांनी कोणत्याही धार्मिक स्थळांवर हल्ला केला नाही. भारतातले सुरतगड आणि सिरसा इथले हवाई दलाचे तळ तसंच S-400 ही हवाई सुरक्षा प्रणाली नष्ट केल्याचा पाकिस्तानचा दावा सपशेल खोटा असल्याचं सिंग यांनी सांगितलं. भारताच्या अनेक प्रमुख लष्करी संपत्तीचं नुकसान झाल्याच्या पाकिस्तानच्या दाव्याचं त्यांनी खंडन केलं. पाकिस्तान सीमा भागात मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव करत असल्याचं यावेळी कुरेशी यांनी सांगितलं. युद्धविरामाच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि तिन्ही सेनादलांचे प्रमुख उपस्थित होते. भारतानं पाकिस्तानच्या कुरापतींना प्रत्युत्तर देण्यासाठी सुरू केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. यापुढे भारताविरुद्ध केली जाणारी कोणती आगळीक ही ऍक्ट फॉर वॉर मानली जाईल असा सज्जड इशारा यावेळी देण्यात आला. भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दहशतवादी कृत्याला देशाविरुद्ध युद्धाची कृती मानून त्याला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री गोविंद मोहन यांनी काल राज्यांच्या मुख्य सचिवांबरोबर दूरस्थ माध्यमातून बैठक घेतली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. युनायटेड किंगडमनं भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धविरामाबाबतच्या सामंजस्य कराराचं स्वागत केलं असून तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी सकारात्मक पावलं उचलावीत असं म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून युनायटेड किंगडम याबाबतीत दोन्ही देशांच्या संपर्कात असल्याचं युकेचे पंतप्रधान केर स्टार्मर यांनी सांगितलं. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनीही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धविराम सामंजस्य कराराचं स्वागत केलं आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष संपवण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी उचललेलं हे एक सकारात्मक पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हा करार शाश्वत शांततेसाठी योगदान देईल आणि या दोन देशांमधील व्यापक दीर्घकालीन समस्यांवर चर्चा करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करेल अशी त्यांना आशा असल्याचं त्यांचे प्रवक्ते स्टेफान डुजारिक यांनी सांगितलं. स्वित्झर्लंडमध्ये काल चीनसोबत झालेल्या व्यापारविषयक चर्चेचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वागत केलं आहे. दोन्ही देशांनी मैत्रीपूर्ण आणि रचनात्मक पद्धतीनं अनेक गोष्टींवर चर्चा केली असून अनेक गोष्टींवर सहमतीही झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. चीनचे उपपंतप्रधान हे लिफेंग यांनी अमेरिकेचे वित्त सचिव स्कॉट बेसेंट आणि अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रेअर यांची भेट घेतली. अमेरिकेनं बहुतांश चीनी आयातीवर 145% किमान कर लावला आहे तर चीननं अमेरिका आयातीवर 125% कर लावण्याची घोषणा केली होती. अमेरिका चीनसोबत 295 अब्ज डॉलरच्या व्यापाराची तूट कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. देशभरात आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यात येत आहे. आजच्या दिवशी 1998 भारतानं राजस्थानमधल्या पोखरण इथं यशस्वीरित्या अणुबॉम्ब चाचणी घेतली होती. देशाची तंत्रज्ञानातली प्रगती आणि विकासातली महत्वपूर्ण भूमिका यांचं स्मरण हा दिवस करून देतो. तसंच भारताचं तांत्रिक कौशल्य आणि स्वदेशी विमान हंसा 3 प्रक्षेपणात वैज्ञानिक अभियंते आणि नाविन्यपूर्ण योगदानाचं तसंच जगातल्या 6 आण्विक चाचणीचंही स्मरण करून देतो. 72व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेला काल रात्री हैदराबादच्या गाचीबोली इंडोर स्टेडियममध्ये औपचारिक सुरुवात झाली. यावेळी तेलंगणच्या सांस्कृतिक वारशाचं सादरीकरण करण्यात आलं. मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी हा कार्यक्रम सुरु करण्याची घोषणा केल्यानंतर जागतिक सौंदर्य संघटनेच्या अध्यक्ष जुलिया मोर्ले आणि सध्याची मिस वर्ल्ड क्रिस्टिना पिस्कोवा यांच्या उपस्थितीत राज्यगीतानं सुरुवात झाली. 110 जास्त देशांमधील स्पर्धकांच्या प्रवेशानंतर त्यांचं पारंपरिक संगीत आणि नृत्यानं स्वागत करण्यात आलं. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आघाडी कायम ठेवत 74 पदकांची कमाई केली आहे. 27 सुवर्ण 22 रजत आणि 24 कांस्य पदकांसह महाराष्ट्र पदकस्थालिकेत अव्वल स्थानावर आहे. 14 सुवर्ण पदकांसह 39 पदकं मिळून कर्नाटक दुसऱ्या तर राजस्थान 23 पदकांसह 3 स्थानावर आहे. महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी 7 सुवर्ण 7 रौप्य आणि 15 कांस्य पदकांसह उपविजेतेपद पटकावलं आहे. आदिती हेगडेनं आतापर्यंत 6 पदकं मिळवली आहेत. कराडच्या रिक्षा चालकाची कन्या असलेल्या अस्मिता ढोणे हिनं एकंदर 170 किलो वजन उचलून 49 किलो गटात सुवर्ण पदक जिंकलं. वेटलिफ्टिंगमध्ये काल झालेल्या 49 किलो वजनी गटात ओडिशाच्या हर्षवर्धन साहूनं क्लीन आणि जर्क प्रकारात झारखंडच्या बाबूलाल हेमरोमचा 114 किलोचा विक्रम मोडून 115 किलोचा नवीन विक्रम केला. साहूनं या गटात झारखंडच्या निकलेश लकडा याला पराभूत केलं. ओडिशाच्या ज्योत्स्ना साबरानं 40 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं तर पुद्दुचेरीच्या धारिशिनी प्रियानं रजत पदकाची कमाई केली. ज्योत्स्ना ही झारखंडमधील गजापती जिल्ह्यातील एका लहान गावातून आली आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन येत्या 27 मे रोजी केरळमध्ये होईल असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. यात 4 ते 5 दिवसांचा फरक पडू शकतो. 13 मेच्या आसपास नैऋत्य मोसमी पाऊस बंगालच्या उपसागरात आणि अंदमान बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे असं हवामान विभागाचे प्रवक्ते उमाशंकर दास यांनी सांगितलं. दरवर्षी मोसमी पाऊस साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरू असलेली लष्करी कारवाई थांबवण्यावर दोन्ही देशांची सहमती, मात्र पाकिस्तानकडून सहमतीचं उल्लंघन. भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दहशतवादी कृत्याला देशाविरुद्ध युद्धाची कृती मानून प्रत्युत्तर देण्याचा भारताचा निर्णय. खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या यशाची चढती कमान कायम आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 27 मे रोजी केरळमध्ये होण्याचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.